ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಸಹುವೇದಿ ಜಾಣ ಸಾಹಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಕಾರಣ ಅಠರಾಹಿ ಪುರಾಣೆ ಹರಿಸಿ ಗಾತಿ ಮಂಥುನಿ ನವನೀತಾ ತೈಸೆ ಘೆ ಅನಂತ ವಾಯಾ ವ್ಯರ್ಥ ಕಥಾ ಸಾಂಡಿ ಮಾರ್ಗು. ಏಕ ಹರಿ ಆತ್ಮ ಜೀವ ಶಿವ ಸಮಾ ವಾಯಾತು ದುರ್ಗಮಾ ನ ಘಾಲಿ ಮನ ಜ್ಞಾನ ದೇವಾ ಪಾಠ ಹರಿ ಹಾ ವೈಕುಂಠ ಭರಲಾ ಘನ ದಾಟ ಹರಿ ದಿಸೆ. गेले कितीतरी रविवार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या हरिपाठाच्या अभंगावर आपण निरूपण पाहतो आहोत, प्रात्यक्षिका सकट पाहतो आहोत. पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये दोन प्रकारच्या साधना या अभंगावर आपण घेतलेल्या होत्या. अजूनही काही साधना या अभंगाच्या अनुषंगाने आपण करून पाहणार आहोत. चारही वेदांच्या ठिकाणी जाण म्हणजे जाणीव, ज्ञान, ते ज्ञान हरीलाच दाखवतं, हरीलाच सांगतं, हरीबाबतच बोलतं. वेद हरीच्या बाबत ज्ञान म्हणजे परमात्म्याच्या बाबत ज्ञान सांगत असतात. हे ज्ञान आतल्या जाणीवेला स्मरून जागवायचं असतं. जसं वेदांच्या ठिकाणी जाण आहे तसं वेद म्हणणाऱ्याच्या वाचणाऱ्याच्या अभ्यास करणाऱ्याच्या ठिकाणी देखील तीच जाण आहे. एवढंच नाही तर वेद पठण करणाऱ्या किंवा वेदांच्या अभ्यासामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या अशा व्यक्तीच्या ठिकाणी जी जाणीव शक्ती आहे त्या जाणीव शक्तीच्या आधारावर वेदांची जाण किंवा जाणीव किंवा ज्ञान प्रगट होत असतं. म्हणून वेदांची जी जाण आहे ती जाण आपल्या जाणीवेनी पूर्ण करायची असते. हे जर मर्म विसरला तर व्यर्थ अहंकारामध्ये सापडण्याची शक्यता असते. आपल्या आत असणारी शुद्ध जाणीव त्याच्याबाबतच वेद सांगतात. साही शास्त्री कारण आणि सहाही शास्त्र ज्या कारणाबद्दल सांगतात, कारण परमात्मा, कार्य जगत, ते जे कारण आहे ते कारण देखील याच तऱ्हेने उपपत्ती लावून शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. नाहीतर पंडित म्हणजे केवळ वाचेचा पंडित होण्याची शक्यता. अठराही पुराणे याच्यावर जो निरूपण झालेलं आहे तुम्हाला थोडस लक्षात आणून देण्यासाठी मी बोलतो आहे. अशा प्रकारे चारही वेद, सहाही शास्त्र आणि पुराण ज्या हरीबद्दल म्हणजे परमात्म्याबद्दल बोलतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. सगळं मंथन केल्यानंतर एवढा उपद्व्याप केल्यावर जे लोणी येतं लोणी घेणं हे मंथनाचं खरं प्रयोजन आहे. तसं या सगळ्या वेदांमधून, शास्त्रांमधून, पुराणांमधून मंथन करून तू एक निश्चित गोष्ट घेणं गरजेचं आहे. त्याप्रकारे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तो अनंताचा स्वीकार त्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, बाकीच्या ज्या कथा म्हणून सांगितलेल्या आहेत, पुराणांतरी मार्ग म्हणून सांगितलेले आहेत, शुद्ध जाणीवेलाच शेवटी महत्व आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. हरि आणि आत्मा एक आहेत, हरि आणि परमात्मा एक आहेत, आत्मा आणि परमात्मा एक आहेत. त्यामुळे आत्मा म्हणजेच हरि म्हणजेच परमात्मा, जीव शिव समा, हरि हा आत्मरूप आहे, आत्मरूपालाच हरी असं म्हटलेलं आहे, जीव हा शिवस्वरूप आहे. वाया तू दुर्गमा न घाली मन, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बुद्धी पुष्कळ शिकते, पुष्कळ पाठांतर करते, ज्याला प्रवचन वगैरे करायचे, थोडस निरूपण वगैरे करायचंय, त्याच्या असं लक्षात येतं की किती वाचायला लागतं. वाचायचंय, प्रगट करायचंय, सांगायचं आहे आणि वाचायचं, लक्षात ठेवायचं आणि सांगायचं, एवढ्याच पद्धतीने ज्ञानाची परंपरा चालू आहे. हे चुकीची गोष्ट आहे. वाचणं, लक्षात ठेवणं आणि सांगणं एवढं ज्ञान नाहीये. असं असल्यामुळे चुकून जो खूप चांगलं सांगतो त्याला मोठा ज्ञानी समजलं जातं, तसं नसतं. त्याचा त्याला अनुभव येण्याची गरज असते आणि जर अनुभव नसेल तर तोंडातून मुखातून अपसिद्धांत बाहेर येतात. अनुभव आहे की नाही हे बोलण्यावरूनच कळतं. बोलण्यावरून जसं ज्ञान कळतं तसं बोलण्यावरून अनुभव देखील कळतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. जर सत्य असेल तर मुखातून सत्य बाहेर पडायला पाहिजे, अनुभव असेल तर मुखातून अनुभव बाहेर पडायला पाहिजे. अनुभव नसेल तर मग सगळं एकत्रित केलेलं ज्ञान कोणत्या वेळेला कसं बाहेर पडेल, ते अनुभवाशी सुसंगत असं बाहेर पडेल असं सांगता येत नाही. असं असल्यामुळं हरी आत्मा हे एक आहेत असं लक्षात ठेवून साधना करावी, असं लक्षात ठेवून वेद अभ्यास करावा, असं लक्षात ठेवून शास्त्रांचा अभ्यास करावा, असं लक्षात ठेवून पुराणांचा अभ्यास करावा. पण एवढं करण्याच्या ऐवजी केवळ नामस्मरण केलं तरी पुरतं. वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची घेतला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, एवढाच अर्थ आहे ना, बाकी काय अर्थ आहे. आणि विठोबाला शरण जायचं याचा अर्थ एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन, एवढीच गोष्ट आहे, बाकी काय गोष्ट आहे. हरी आणि आत्मा एक या भावनेने नामस्मरण करायला पाहिजे. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञान देवांना आता तर हा परिपाठ होऊन गेलेला आहे, ज्याला समजलं आहे तर त्याचा हा परिपाठच होणार. ही गोष्ट ज्ञानदेवांना जणू पाठ म्हणजे अंगीभूत आकलन झालेली, रक्तामध्ये मिसळलेली अशी झालेली आहे, वृत्तीवर पूर्णपणाने आरूढ होऊन झालेली आहे. कोणती? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला हरी आत्मा, हरी परमात्मा, सर्व एक ज्ञानदेवांचा अशा प्रकारे जीव आणि शिव एक या भावनेनी नाम घेता घेता परिपाठ होऊन गेला. कोणता परिपाठ होऊन गेला? हरी हा वैकुंठ भरला, हा हरी परमात्मा वैकुंठ भरलेला, वैकुंठामध्ये भरलेला, वैकुंठामध्ये वस्ती करून असलेला घनदाट हरी दिसे. आता सर्व ठिकाणी हरीच दिसायला लागला, हरी भावना भरून राहिली. आत्मा आणि हरी जरी एक असले तरी हरी या शब्दामध्ये जास्त गोडवा आहे. आत्मा हा शब्द निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा परमात्म्याबद्दल सांगतो. आणि समजणारा काहीच समजू शकत नाही, कारण अव्यक्त समजणार कसा? अव्यक्त समजण्यासाठी आपल्यासाठी आपल्याकडे साधन कुठे आहे? आपल्या बुद्धीने आपल्याला अव्यक्त समजत नाही. जे व्यक्तच नाही ते बुद्धीने कसं समजणार? मनाने आपल्याला अव्यक्त समजत नाही आणि इंद्रियांना तर उघड उघड अव्यक्त समजत नाहीच. निराकार देखील मनाला समजत नाही, काही शक्यता नसते निराकार समजण्याची. म्हणून आपलं आकाराकडे लक्ष असतं, आकार आपल्याला समजतो. निराकारातला देखील आकार शोधायला आपण जातो आणि निराकारातला आकार शोधण्याचा आपल्या प्रतिभेनी असलेला प्रयत्न म्हणजे हरी नाम आहे. मग तुम्ही त्याला विष्णूच्या आकारात शोधा, पांडुरंगाच्या, पंढरीनाथांच्या आकारात शोधा, रामाच्या आकारात शोधा, कसंही चालेल. पण ते अव्यक्त निराकार असं तत्व खरंच समजत नाही. जे समजत नाही त्याची काही एक कल्पना इंद्रिय मन बुद्धी करतात. त्या कल्पनेमुळं अव्यक्ताकडे लक्ष जातं, निराकाराकडे लक्ष जातं. वस्तुतः कल्पना यथार्थ नसेल. आपण रामचंद्रांची कल्पना केली, सीतामाईंची कल्पना केली आणि दुसऱ्या एखाद्या प्रांतामध्ये जर गेलो तर रामचंद्र आपण जशी कल्पना करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पोशाखात तुम्हाला दिसतील. गुजरातमध्ये गुजराती साडी नेसून सीताबाई दिसतील तुम्हाला. पण त्याही आकारामध्ये अव्यक्ताकडे निराकाराकडे असं लक्ष जातं. अशी वस्तू सगुणामुळं केवळ शक्य होते. पाहतो आहे सगुण आणि लक्ष आहे निर्गुणाकडं. म्हणून हरी हा जो शब्द आहे हा तत्वज्ञानात्मक आत्म्याच्या अंगाने जरी असला तरी देखील हरी या शब्दामध्ये विलक्षण गोडवा देखील आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आणि वैकुंठ ही देखील हरी या शब्दासारखीच एक सुंदर कल्पनाच आहे ना मनुष्यानी केलेली, की ज्या ठिकाणी तो परमात्मा देहधारी परमात्मा राहतो. वस्तुतः हे आत बाहेरी नियाची कोण दिले, जग निखिल माझेची ओतले, तो कुठे नाही असं स्थल नाही. तरी देखील वैकुंठ म्हटल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, कैलास म्हटल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. या ज्या कल्पना आहेत या कल्पना हरिपाठामध्ये मिसळल्यामुळं हरिपाठ हा अद्वैतीही झालेला आहे आणि द्वैतीही झालेला आहे. सगुणाबद्दल सांगणाराही झालेला आहे आणि निर्गुणाबद्दल सांगणाराही झालेला आहे. अधिक गोड असं झालेला आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. जिथं आपण आहोत तिथपर्यंत हरी भरलेला दिसायला लागला ज्ञानदेवांना. आता हा पाठच होऊन गेला ज्ञानदेवांचा. कशामुळं? एक हरी आत्मा जीव शिव समा अशा भावनेनी हरी उच्चारण केल्यामुळे इथं उच्चारणाबद्दल ते बोलत नाहीयेत असा हा मात्र अभंग आहे। अद्वैत भावानी नाम घ्या, उच्चारांनी बोला, मनामध्ये घ्या, श्वासावर घ्या। आपण पहिले ते अभंग पाहिले की ज्या ठिकाणी मुखे म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आणि आता काही थोडे असे अभंग पाहतो आहोत की मुखानी म्हणा असं म्हणत नाहीयेत, कसंही घेतलं तरी चालेल, तरी देखील अद्वैत भावानी घ्या असं ज्ञानेश्वर महाराज मुख्यतः म्हणत आहेत। अजून एक दोन साधना आपल्याला, दोन साधना आपण करून पाहिल्या, दोन साधना अशा पद्धतीने करायच्या आहेत। आपण हे कशा करता करतो आहोत या विविध साधनांची कल्पना तुम्हाला यावी म्हणून नामस्मरण अंतरंग पद्धतीने कसं केलं जातं हे लक्षात यावं म्हणून आपण या साधना करतो आहोत। थोडा थोडा वेळ आपण करतो आहोत अशा करता की तुम्ही या लक्षात ठेवून या पद्धतीने अधिक साधना नंतर करावी। समजलं की आपण करू शकतो, तुम्हाला थोडा फावला वेळ मिळाला आणि तुम्ही बसलात आणि केलं, नाम घेतलं, तुम्हाला खूप समाधान मिळेल। म्हणून या साधनांची तोंड ओळख थोडी बहुत अशी करून देणं एवढाच उद्देश आहे। एक साधना आपण पंढरपूरला जायच्या आधी केलेली होती आणि दोन साधना याच अभंगावर पंढरपूरमध्ये आपण केलेल्या होत्या। आपण सगळ्यांनी नेहमीप्रमाणे डोळे मिटून बसूया। आणि असा निश्चय आपल्याला करायचा आहे चिंतनाने की आपल्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव शक्ती, आत्मशक्ती, यालाच हरी म्हटलेला आहे। जो सगळ्या जगताचं आदि कारण असा परमात्मा आहे त्यालाही हरी असंच म्हटलेलं आहे, त्याला शिव असं म्हटलेलं आहे। आणि आपल्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव ती देखील शिवस्वरूपच आहे, हरिस्वरूपच आहे। आपण म्हणजे देह, मन आणि बुद्धी याच्या निरपेक्ष असणारी शुद्ध जाणीव आणि परमात्मा एक रूप आहोत, हरी रूप आहोत। अशा पक्क्या विश्वासामध्ये आपण आधी येणं आपण हरिस्वरूप आहोत असा भाव ठेवणं हे आपल्याला प्रथम करायचं आहे। आपल्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव आपण विविध ठिकाणी पाहू शकतो, त्याची भावना करू शकतो, कल्पना करू शकतो। म्हणून अशी कल्पना करा की आपल्या नाभीस्थानी ही जाणीव वास करून आहे। मणिपूर चक्र असं ज्याला म्हणतात, सोप्या भाषेमध्ये नाभी कमलाच्या मागच्या बाजूला जिथं पाठीचा कणा आहे त्या ठिकाणी आपण कल्पनेनी हरी भावना करतो आहोत। ही सगळी जी चक्र सांगितलेली आहेत ती बाहेरून ओळखायचं नाभीस्थानी, पण त्याचं खरं ठिकाण त्याच्याही आत असणाऱ्या पाठीच्या मणक्यापाशी आहे असं धरलं जातं। त्या ठिकाणी शुद्ध जाणीव आहे, आपण आत्मरूप आहोत हा भाव आहे, आपण परमात्म स्वरूप आहोत हा भाव आहे। ओम राम कृष्ण हरी। त्या जाणीवेच्या कडे लक्ष देतच नाम घेतलं आणि नाम घेतल्यानंतर परत त्या ठिकाणी हरी भावनेनीच आपण आहोत। ओम राम कृष्ण हरी। मधल्या अवकाशाच्या वेळेमध्ये देखील आपण ही हरी भावना तशीच कायम ठेवायची आहे। ही भावना थोडी ऊर्ध्वगामी करून हृदय कमल चक्र किंवा अनाहत चक्र ज्याला म्हणतात, म्हणजे आपल्या हृदयाच्या माग जो पाठीचा कणा आहे त्या ठिकाणी तिथल्या एका काल्पनिक मणक्यावर आपण लक्ष केंद्रित करू। हृदयाच्या ठिकाणी नाही, हृदयाच्या मागच्या बाजूला जो पाठीचा कणा जातो तिथं ते चक्र आहे, तिथं भावना करू हरी भावना। एक हरि आत्मा जीव शिव सम। शुद्ध जाणीव अनाहत चक्रापशी असणारी हरि स्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, दुसऱ्या कशाकडेही लक्ष नाही। आपलं लक्ष अजून थोडं ऊर्ध्वगामी आपण करू, ज्याला विशुद्ध चक्र असं म्हणतात कंठापाशी, त्याचं स्थान करण्यासाठी एक अवंढा गिळा, ज्या ठिकाणी अवंढा गिळल्यानंतर भावना होते स्पर्शाची, त्याच्या मागच्या बाजूला पाठीचा मणका ज्या ठिकाणी आहे, कल्पनेने त्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। हरी भावना, शुद्ध जाणीव शक्ती शरीरातली आता त्या ठिकाणी आहे विशुद्ध चक्रापाशी। ॐ कृष्ण हरि। एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन। नाम घेत असताना हरि भावना परमात्म भावना आणि नाम घेतल्यानंतर निर्विचार पण हरि भावना विशुद्ध चक्रापाशी लक्ष विशुद्ध चक्रापाशी लक्ष ठेवून आहोत। तिथं शरीराची सगळी जाणीव हरि आत्मा आणि परमात्मा एक आहेत अशी भावना धरलेली आहे। अजून थोडं ऊर्ध्वगामी हो, पाठीचा मणका मानेच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी डोक्यापर्यंत येऊन मिळतो ज्या ठिकाणी लहान मेंदूचं स्थान आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला विरुद्ध दिशेला भ्रूमध्य आहे। आपल्याला त्या काल्पनिक ठिकाणी पाहायचं आहे। थोडीशी कल्पना करा की तुम्ही लहान मेंदूच्या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे। ओम राम कृष्ण हरी। राम या ठिकाणापासून ते आज्ञाचक्रापर्यंत म्हणजे भ्रूमध्यापर्यंत एक काल्पनिक सरळ रेषा जर काढली आणि त्या रेषेचा जिथं मध्य आहे तिथं म्हणजे डोळ्याच्या मागच्या बाजूला आपली जी जीभ आहे ती जीभ ताळ्याला लावून बघा. जिभेला असं लक्षात येतं की तोंडाचं जे वरच्या जबड्याचं हाड आहे ते संपल्यानंतर एक मासल प्रदेश लागतो. त्या पडद्याच्या वरच्या भागात तो मध्यबिंदू येतो कपाळाच्या माग. लहान मेंदू पासून ते या मध्यबिंदूपर्यंत आज्ञाचक्राचं खरं स्थान सांगितलेलं आहे. त्यामुळे या मधल्या बिंदूकडे आता लक्ष देता येते का बघा. आपल्या टाळ्याच्या वर मध्ये टाळ्याचा पडदा आणि त्याच्या वर नाकाच्याही थोडं मागच्या बाजूला मस्तकाच्या मधोमध आत तिथं शुद्ध जाणीव हरी भावनेनी आहे. एक हरि आत्मा जीव शिव समा या ठिकाणी देहाची शेवटची जाणीव किंचित राहू शकते. ओम राम कृष्ण हरी चिदाकाशाच्या पोकळीचा हा खालचा भाग राहतो, त्याच्या वरच्या भागामध्ये देहाची जाणीव देखील सुटते. देह हरिरूप या भावनेनी देहाची जाणीव सुटली. किंचित वर ऊर्ध्वगामी व्हा. चिदाकाशाच्या सर्वात वरच्या भागात म्हणजे टाळूच्या खाली मस्तकाच्या माथ्याच्या आतल्या बाजूला तिथं देहाच्या जाणीवेचा अजिबात पत्ता नसतो. केवळ परमात्म्याचा भाव त्या ठिकाणी असतो. हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे अशी तिथं स्थिती असते.
हरि 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 हरि। आपण हळूहळू सावध व्हाल, पण हरी भावना तशीच ठेवा। आपल्या सहस्र कमल चक्राच्या ठिकाणी जी हरी भावना झाली, तीच हरी भावना आता बाह्य विश्वामध्ये आहे असं जाणवून घ्या आणि डोळे उघडा। हरी 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 हरी। याला स देह वैकुंठ गमन असं म्हणतात, अवघड नाहीये। जर अंतरंग साधना हाताळू तर रोज वैकुंठात जाणं येणं असेल। या ज्या साधना आहेत त्या साधना आता लिहिलेल्या तुम्हाला दिसणार नाहीत। मला असं वाटतं की एका पूर्व पुण्याईनी मला त्या सुचत असाव्यात, किंवा पूर्वजन्मी या साधना कदाचित हातून घडल्या असाव्यात, किंवा काही ना काहीतरी वाचनातून माझी बुद्धी काही क्ल्यू एकत्र करत असावी आणि या साधना निर्माण होत असाव्यात। पण ज्ञानेश्वर महाराजांना देखील फार समाधान वाटत असेल की त्यांनी जो नामस्मरणाचा मार्ग सांगितला, त्या नामस्मरणाच्या मार्गावर चालणारी अशी शेकडो मंडळी जमा होतात, त्यांच्या शब्दांचा आधार घेऊन खरंच आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे काही एक अनुभूती एकत्र करतात, गोळा करतात। ही जी साधना आहे, या साधनेमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की वैखरीनी घ्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत, पण ही साधना सांगत असताना तुम्हाला वैखरीनी सांगणं हे क्रमप्राप्त राहतं। मात्र तुमचे तुम्ही जेव्हा बसून कराल तेव्हा वैखरीनी करण्याचं बंधन नाहीये। तुम्ही उच्चारून देखील करू शकता आणि भावनेनी देखील नाम घेऊन करू शकता। सामूहिक घेत असताना मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी आणि एका दिशेने घेऊन जाण्यासाठी म्हणून ती आवश्यक गोष्ट म्हणून तशी करून घेतली एवढंच। हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।